अध्याय 12वां श्लोक 20वां। ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधानाः मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः। तेहे गोष्ठी रम्य अमृतधारा धर्म्य करीति प्रतीति गम्य आई को निजे। तैसीची श्रद्धेचेनी आदरे जयाचेनी ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती। परी निरूपिली जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली। परी माते परम करुनी ये अर्थी प्रेम धरुनी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै। पार्थागा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज। ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ति कथेसी मैत्र जया पुरुषा। आम्ही तयांचे करू ध्यान ते आमुचे देवता अर्चन ते वाचोनी आन गोमटे नाही। तयाचे आम्हा व्यसन ते आमुचे निधी निधान किंबहुना समाधान ते मिळती तई। पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही। ऐसे निज जनानंदे तेणे जगदादि कंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे। राया जो निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यू जो। पै सुर सहाय शीळू लोक लालन लीळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा। जो धर्म कीर्ती धवळू अगाध द्रातृत्वे सरळू अतुळ बळे प्रबळू बळीबंधनू। जो भक्त जन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्य सेतू सकळू कलानिधी। तो श्रीकृष्ण वैकुंठींचा चक्रवर्ती निजांचा सांगे येरू दैवाचा आई कितू असे। आता ययावरी निरूपिती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते। तेची रसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणिजेल आता अवधारीसो। ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत वळगावेती आम्ही हे पढविलो जी स्वामी निवृत्ती देवी।
वंदे गुरुनाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। सोहम ध्यानाविषयी यथा सांग अशी माहिती घेतल्यानंतर आता गेले काही रविवार आपण ज्ञानेश्वरी मध्ये आलेलं सोहम ध्यान पाहायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आठव्या अध्यायामध्ये 9वा आणि 10वा श्लोक प्रयाणकाली देह ठेवण्याची म्हणजे देहभाव नाहीसा होऊन परमात्म्याशी एकरूप होण्याची जी कला आणि त्याचं वर्णन किंवा निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर सोहम ध्यानाची सांगितलेली प्रक्रिया ही आपण पाहिली. खरं म्हणजे पाचव्या अध्यायामध्ये अखेरीला प्रथम ध्यानाची प्रक्रिया आली आणि त्याआधी चौथ्या अध्यायामध्ये देखील ध्यानाची प्रक्रिया येऊन गेली. तरी देखील मी ही प्रक्रिया सांगताना प्रथम आठवा अध्याय निवडला. या सर्व ठिकाणी आलेल्या ज्या प्रक्रिया आहेत त्या परिपूर्णच आहेत. तरी देखील मला असं वाटलं की परमात्म स्वरूपाशी एकरूपता साधण्यासाठी प्रथम परमात्म स्वरूपाचं स्मरण किंवा चिंतन ज्याच्यामध्ये आहे असे अशी प्रक्रिया प्रथम घ्यावी. त्यामुळं कवीं पुराणम अनुशासितारम आदी भावानी परमात्म स्मरण आणि ध्यानाची प्रक्रिया असा आलेला हा भाग मी प्रथम घेतला. या अध्यायामध्ये या दोन श्लोकांमध्ये ध्यानाची प्रक्रिया आल्यावर परत एकदा ध्यानाची प्रक्रिया लगेच पुढच्या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितली आणि ज्ञानेश्वर महाराजांनीही ती वेगळ्या शब्दामध्ये परत त्याचं वर्णन केलं. मागच्या वेळेला आपण जे पाहिलं ते जयाचे आकाराविण असणे, जया जन्म ना निमणे, जे आघवेची आघवेपणे देखत असे, जे गगनाहुनी जुने, जे परमाणुहुनी साने, जयाचे नि सन्निधाने विश्व चळे, जे सर्वाते ययाविये विश्व सर्व जेणे जिये, हेतु जया बिहे अचिंत्यजे, देखे वोळंबा इंगळ न चरे, तेजी तिमिर न शिरे, जे दिहाची अंधारे चर्मचक्षुसी, सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानी असी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांमध्ये आलेलं परमात्म्याचं स्मरण, त्याआधी गुरुस्मरण हे गृहीत आहे, मग परमात्मस्मरण, मग आसन कसं असावं, तया अव्यंगवाणे या ब्रह्माते, प्रयाण काले प्राप्ते, जो स्थिरावले नि चित्ते जाणोनी स्मरे, बाहेर पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी, जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. मग कर्मयोगाचं जे पूर्वी यमनियमपूर्वक आचरलेलं जे जीवन आहे, जे ध्यानपूर्वी त्याचं जे सहज सुख देहामध्ये विद्यमान असतं, त्या सहज सुखाची आठवण जो करतो, आतू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे नी प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया, आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानोनी निघे ब्रह्मरंध्रा. मध्यमेतून श्वास कसा घ्यावा, अग्निस्थानापासून म्हणजे नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत कसा पोचवावा, तेथ अचेत चित्ताचा सांगात आहाच वाणा दिसे मांडत, जेथ प्राण गगना आत संचरेका, चित्त जे चहू दिशेला भरभरत होत फिरत होत ते परमात्म स्मरणाने कितीतरी स्थिर होत. कर्मयोगाचं सुख त्याचं स्मरण केल्यामुळे देखील चित्ताला स्थिरता प्राप्त होते. त्यानंतर श्वास आणि मन यांची एकरूपता साधून श्वासावर नाभीस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत असं मन वर खाली केल्यामुळं श्वासाबरोबर मन अजून स्थिर होतं. मनाचं चांचल्य जातं. असं जे अचेत चित्त आहे त्या चित्ताच्या बरोबरीने म्हणजे चित्त देखील जवळपास स्थिर व्हायला आलेलं असताना त्या स्थिर होत असलेल्या चित्ताच्या बरोबर शांत होत असलेल्या चित्ताच्या बरोबर असणारा प्राण देखील कितीतरी शांत होतो. तो ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात आहाच वाणा दिसे मांडतू, तो चाललाय न चाललाय इतका कमी असा होतो. असे प्राण जेथ गगना आतू संचरेका, ऊर्ध्वगामी केलेला असताना या गगनाच्या आत चिदाकाशामध्ये थोडा संचरतो आणि त्या ठिकाणीच मन ही थोडस स्थिर नाहीस जवळपास होत असलेलं मन स्थिर झालेलं असतं. परी मनाचे निस्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होऊन. त्या ठिकाणी जे अचेत चित्त जवळपास स्थिर होत आलेलं असतं ते चित्त स्थिर होत असताना त्या ठिकाणी प्राण देखील वारंवार उचलला जातो आणि तोही तिथं स्थिर होत राहतो. तो मनाच्या स्थैर्यानेच पकडला जातो, धरला जातो, तिथं रोधून धरला जातो. भक्तीची या भावना भरला, प्रथम गुरुभक्ती तसंच कर्मयोगाच्या आचरणामध्ये असणारी उपासना या सर्व योगानी परमात्म्याशी एकरूपतेची तीव्र इच्छा योग बळे आवरला सज्ज होऊन. त्याप्रमाणे काही एक आंतरिक योगाचं बळ त्यामुळं त्या ठिकाणी परमात्मा धारणा पक्की व्हायला सुरुवात होते. तो जडा जडा ते विरवितू असे हे जवळपास लय होत चाललेले प्राण जड आणि अजड म्हणजे देह भावना चित्त हे जड आणि प्राण हे अजड म्हणजे चैतन्य स्वरूप या दोन्हीचाही लय घडायला सुरुवात करते. भ्रूलता माझी संचरतू तो जेमतेम या भागामध्ये संचार करत असलेला जैसा घंटा नाद लयस्तू घंटेसीची होय त्या ठिकाणी तो लीन होऊन जातो. जसा घंटा नाद घंटेच्याच ठिकाणी सहजगत्या नाहीसा होऊन जातो तसा त्या ठिकाणी फिरणारा प्राण हा आणि मन गगनामध्येच लीन होऊन जात. का झाकलीये घटींचा दिवा नेणीजे काय जाहला केव्हा, किंवा दिवा लावलेला आहे आणि त्याच्यावर घट पालथा घातला, या पालथ्या घातलेल्या घटाच्या आत असणारा दिवा कधी गेला हे बाहेर कोणालाच जसं कळत नाही तसे प्राण या चिदाकाशामध्ये जड आणि अजड म्हणजे चित्तासकट लीन होत असताना तो देहभावना सोडून कधी आत्मभावनेमध्ये गेला हे त्याचं त्याला देखील कळत नाही. आवाज थोडा मोठा पाहिजे. का झाकलीये घटींचा दिवा नेणीजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, या पद्धतीने या रीतीने जो देह ठेवतो म्हणजे देह भावना ज्याची जाते आणि तो परमात्मा भावनेशी समरस होऊन जातो. तो केवळ परब्रह्म त्या ब्रह्माला पर असं म्हटलेलं आहे. याचं कारण ते आमच्याजवळ आहे असं आमचा बोध नाही, भाव नाही, ते फार दूर कुठेतरी आहे. आम्ही अलीकडे आहोत आणि ते पर आहे, आमच्यापासून दूर आहे, असा जो आमचा भाव होता ते पर असणार ब्रह्म, केवल ब्रह्म तो स्वतःच अनुभवतो, तो स्वतःच्या ठिकाणी होऊन राहतो. जया परम पुरुष ऐसे नाम, त्या परब्रह्मालाच परम पुरुष असं म्हटलेलं आहे. वर शब्द आहेत ना, सतम परम पुरुष मुपैती दिव्यम, ते माझे निजधाम होऊन ठाके. अशा प्रकारे माझं निजधाम, मी नेहमी राहण्याचं ठिकाण म्हणजे हे ब्रह्म, ब्रह्मत्व, त्या ठिकाणी देहभावना सोडतो आणि अलगत त्या ठिकाणी जाऊन पोचतो आणि तिथंच जाऊन राहतो. अशी ध्यानाची अतिशय परिपूर्ण अशी प्रक्रिया, प्रयाणकाली देह कसा ठेवतो हे सांगताना भगवंतांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितली. आपल्या डोळ्यासमोर प्रयाणकाल येतो म्हणजे इंद्रिया अनुघड पडलिया, जीवित्वाचे सुख बुडालिया, आतू बाहेरी उमटलिया, मृत्यू चिन्हे, अवतीभोवती लोक जमा झालेले आहेत, हाक मारतायत की दादा किंवा नाना डोळे उघडा, कोण आले बघा, आणि तो कोणाला प्रतिसाद देत नाहीये, त्याला ऐकू येते आणि जवळ असणारे लोक म्हणतात की आता यांचं काही खरं नाही, त्याला समजतंय सगळं. याला आपण प्रयाणकाल म्हणतो. तर भगवंतांनी सांगितलेला प्रयाणकाल म्हणजे या ठिकाणाहून, देहाच्या ठिकाणाहून प्रयाण करून तो परब्रह्माच्या ठिकाणी जाऊन पोचतो, त्याला ते प्रयाणकाल असं म्हणतात. आणि हा प्रयाणकाल मुद्दामून साधकांनी आपल्या जीवनामध्ये ओढून घ्यावा रोज, आणि देहभावनेपासून परमात्म भावनेमध्ये रोज प्रयाण करावं असं वर्णन भगवंतांनी केलं. तसंच वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आणि हा प्रयाणकाल सांगताना साधना सांगितली. त्याच्याच पुढचे लगेच दोन श्लोक, ते जे निजधाम आहे, परम पुरुषाच्या ठिकाणी जो जाऊन पोचतो असं म्हटलेलं आहे, त्याचं वर्णन करायला परत भगवंतांनी सुरुवात केली. यदक्षरम, ज्याला अक्षर असं म्हटलेलं आहे ते परमधाम. म्हणजे कोणी म्हटलेलं आहे, वेदविद जे आहेत ते त्या स्वरूपाला अक्षर असं म्हणतात, त्यांना माहिती आहे त्या स्वरूपाविषयी, ज्यांनी जाणलेलं आहे असे त्याला अक्षर म्हणून संबोधतात. ज्यांना ज्ञान झालेलं आहे, ज्यांनी परमपुरुषाला जाणलेलं आहे, ते ज्या पदाला अक्षर असं म्हणतात. क्षरता, झरणं, नाहीस होणं, आपलं आपण संपणं, हे ज्याच्या ठिकाणी नाही ते नेहमी जसंच्या तसं राहतं, ते अक्षर असं आहे, ते संपत नाही, त्याला क्षय नाही. विशंती यत, यतयो वीतरागाहा, ज्यांनी अनुराग म्हणजे इंद्रियांवरचं प्रेम, विषयांवरचं प्रेम, हे ज्यांनी संपवलेलं आहे, जसं लहानपणी गोट्या भोवरे संपले आणि शिक्षणाची आवड लागली, हे एकाच वेळेला घडतं. जोपर्यंत गोट्या भोवरे चालू आहेत तोपर्यंत इकडं गती नाही, आणि तिकडे गती निर्माण झाली की मग ते खेळ कधी संपले कळतही नाही. त्याच्यामध्ये एकरूपता प्रवेश करून विशंती म्हणजे प्रवेश करतात. यतयो हो वीतरागा हा त्याच्यामध्ये प्रवेश करण्याची इच्छा झाली की इकडे इंद्रियांच्या सुखाला विषयांच्या सुखाला आपोआपच सोडतो. ते सोडल्याखेरीज तिथं जाताच येत नाही. यदिच्छंतो ब्रह्मचर्यं चरंती ज्याची इच्छा धरून ब्रह्मचर्याचं आचरण केलं जातं. या ब्रह्मचर्यामध्ये एक साधन ब्रह्मचर्य आहे आणि त्याला महत्व आहे. साधन ब्रह्मचर्यामध्ये आपल्या स्वतःवर इंद्रियांवर योग्य रीतीने नियंत्रण ठेवून तसं जर ठेवलं गेलं तरच ब्रह्मप्राप्तीची इच्छा धरता येते. अंततः सर्वात शेवटी आपण नेहमीच ब्रह्मामध्ये वर्तन करतो. चालत असताना, बोलत असताना, खात असताना, पीत असताना असा अंतिम ब्रह्मामध्येच राहण्याचा अनुभव देखील कोणी एक करतो. हे सर्व ज्याची इच्छा धरून केलं जातं. यदिच्छंतो ब्रह्मचर्यं चरंती तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे त्या पदाबद्दल परमस्थानाबद्दल तुला मी संक्षेपाने सांगेन असं भगवंत म्हणाले. मग आधी काय सांगितलं? आधी सांगितलं पण ते ठसण्यासाठी पुन्हा एकदा सांगितलं. आवृत्ती ही असकृत उपदेशात उपदेशाची परत परत आवृत्ती करावी, परत परत तेच सांगावं. या न्यायानी एकदा अतिशय उंचीवर जाऊन परमात्म्याशी एकरूपतेचं वर्णन ध्यानाच्या अंगानी कसं घडलं हे सांगितल्यानंतर लगेच पुढच्या श्लोकामध्ये तुला परत एकदा संक्षेपानी त्याबद्दल सांगतो असं भगवंत म्हणाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकळा जाणणे या जे लाणी, सर्व जाणीवेचं पर्यवसान ज्या अंतिम जाणीवेत होतं असं ठिकाण. जाणीवेची परमावधी ज्या ठिकाणी घडते ती जाणीवेची जे खाणी त्या ठिकाणी खरं म्हणजे समग्रतेनी जाणीव शक्ती असते. तया ज्ञानीयांची आयणी जयाते अक्षर म्हणिते. त्या ठिकाणी पोचलेल्या ज्ञानी पुरुषांच्या बुद्धीनी निर्णयानी ज्या संबंधी ज्या वस्तू संबंधी ज्याला अक्षर असं म्हटलं गेलं, हा अक्षर शब्द तुम्ही आम्ही नाही उच्चारला, ज्यांनी त्याचा अनुभव घेतला ते त्याला अक्षर म्हणाले. चंडवाते ही न मोडे ते गगनची की फुडे, वाचूनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैसे, तेवी जाणणे या जे आकळले ते जाणीवले पणेची उमाणले, मग नेणवेची तया म्हणितले अक्षर सहजे. जाणायचा प्रयत्न करणाऱ्यांना जे समजलं समजल्यानंतर त्याची सहज स्थिती झाली. त्या सहज स्थितीने आम्ही जाणलं हा भाव देखील ज्यांच्याकडून निघून गेला. आम्ही जाणलं हा भाव निघून गेल्यामुळं आम्ही जाणतो की जाणत नाही, नेणतो का जाणतो ही भाषाही ज्यांची संपली, ते त्याच्याशी एकरूपच होऊन गेले. त्यांनी त्याला अक्षर म्हटलेला आहे. म्हणोनी वेदविद नर म्हणती जया ते अक्षर, जे प्रकृतीसी पर परमात्मरूप, देह मन बुद्धी रूपी प्रकृतीच्या जे पलीकडे आहे म्हणून ज्याला पर असं म्हटलं जातं, परमात्म स्वरूप तिथं पोचायचं कसं आणि विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी, विषय रूपी विष ओलांडून हे शब्द देखील जे रोज विषयाचं सेवन करतात त्यांना जरा आश्चर्यकारकच वाटतात की विषयाचं विष असं कसं काय म्हटलंय, आम्ही तर रोज खातो, रोज विविध भोग भोगतो, काय अपेक्षित आहे? हे विष विषयांचं आमच्या ठिकाणी भिनल्यामुळंच ते विष भिनल्याचा परिणाम म्हणून आम्ही जीवदशेला आलेले आहोत. जणू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आमचा मृत्यू घडवणार असं हे विषयाचं विष आहे. जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती, पण ज्यांनी अशा प्रकारे विषयाचं विष ओलांडलं आता विषयाचं विष त्यांना जीवभावाला घेऊन येऊ शकत नाही कारण ते त्याच्या पलीकडे गेले. सर्व इंद्रियांवर ज्यांनी नियंत्रण ठेवलं, आहाती देहाची या बैसोनी झाडातळी, तरी देखील एक देह उरला. हा वरवर उरलेला जो देह आहे त्या देहाच्या झाडातळी म्हणजे त्या देहाच्या आश्रयानी उगेच उरलेले आहेत असे, त्या देहाचा विषयाकरता ते काही उपयोग करत नाहीयेत असा त्यांचा देह आहे. आहाती देहाची या बैसोनी झाडातळी, ते यापरी विरक्त जयाची निरंतर वाट पाहात निष्कामासी अभिप्रेत सर्वदाजे. जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होऊनी बापुडे इंद्रिये करीती. त्याच्या परमात्म तत्वाच्या त्याच्याशी एकरूप होण्याच्या आवडीपोटी ब्रह्मचर्य हे ज्यांना संकट वाटत नाही, आपल्या इंद्रियांबाबत संकट वाटत नसल्यामुळं जरा निष्ठुरतेने जे व्यवहार करायला शिकले, हे ज्या पदापोटी ते तसं वर्तन करायला प्रवृत्त झाले ते पद, ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध प्राप्त होणं इतकं सहजासहजी नाही, शिवाय ते अगाध आहे, त्याचा अंत लागत नाही. जयाचिये थडिये वेद चुबकळीले ठेले. वेद ज्या पदाच्या अलीकडे बुडी मारून तिथं थांबून राहिले कारण वेगळेपणाने वर्णन करतात ना, त्यामुळं ते सुस्नात झाले पण जरा त्याच्या बाजूलाच राहिले. त्याच्या एका तटावर राहिले कारण त्याचं वर्णन करणं ही फार कठीण गोष्ट आहे. वर्णन करताना कितीही म्हटलं तरी देखील मनाचा बुद्धीचा किंवा तर्काचा इंद्रियांचा वापर करावा लागतो, त्यामुळं परमात्म्याची अनुभूती ही अल्टिमेट असेल तर वर्णन हे त्याच्या अलीकडचं राहतं, पेनल्टिमेट राहतं. असं असल्यामुळं वेद देखील त्याच्या बाजूला तटावर त्याची अनुभूती घेऊन उभे राहिलेले आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याच्या अनुभूतीत वर्णनच नाही, त्याच्या अनुभूतीत शांती आहे, समाधान आहे, सुख आहे, पण त्या सुखाविषयी बोलणं नाही, मौन आहे. रामकृष्ण म्हणत असत की लग्नाची पंगत बसलेली आहे, सगळं वाढून झालेलं आहे, लोक वाट पाहत आहेत की कधी सुरुवात करायची. जोपर्यंत यजमान सांगत नाही, आता बुफेच्या काळात ते नाही बर का. पण सगळं वाढून झालं की मग यजमान येतात आणि म्हणतात की आपण कृपया जेवायला, भोजनाला सुरुवात करावी. तोपर्यंत गलका चालू आहे. जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत गलका चालू आहे. ताटापाशी बसलेले आहेत पण एकमेकांशी बोलणं चाललेलं आहे. आणि एकदा जेवायला सुरुवात झाली की सगळा आवाज एकदम थांबतो म्हणाले. मग फक्त भुरक्यांचा आवाज. त्या ठिकाणी बोलणं नाही. ते पुरुष होती जे यापरी लया जाती. अशा प्रकाराने जे परमात्म तत्वाशी लय पावतात आणि एकरूपता साधतात, तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. त्यामुळं हे अर्जुना ते कशा प्रकारे लयाला जातात ती स्थिती एक वेळ म्हणजे अजून एक वेळ तुला सांगतो. आता हा ज्ञानेश्वर महाराजांचा विलास आहे. तेथ अर्जुने म्हणितले स्वामी. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो आहे, हेची म्हणावया होतो पामी. मी आता हेच म्हणणार होतो की आता जे सांगितलं ते परत एकदा सांगा. तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जो का. पण तुमच्याच मनात आलं की परत एकदा सांगावं. ही आमच्यावर तुम्ही केलेली कृपाच आहे, तर सांगा, सांगावे. पण अर्जुन भगवंतांना म्हणतोय, परी बोलावे ते अति सोहोपे. पण जरा सोपं सांगा असं अर्जुन म्हणतोय. म्हणजे आधीच अवघड वाटलं की काय कोण झाड. तेथे म्हणिले त्रिभुवन दीपे. असं म्हटल्यावर त्रिभुवन भुवन दिवा असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुझं काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक. सोपं सोपं म्हणजे काय ते तुला काय माहिती आहे. संक्षेपाने सांगतो ऐक. आणि ध्यानाची प्रक्रिया एका ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. तरी मना यया बाहेरिली कडे यावयाची साविया सवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे. या मनाला बाहेर पडण्याची जी सहज सवय लागलेली आहे ती सवय सुटावी, मोडून जावी, आणि ते हृदयाच्या डोहाच्या ठिकाणी बुडून जावं असं कर म्हणजे झालं. हे संक्षेपाने अगदीच एका ओवीत ध्यानाची प्रक्रिया. ध्यान म्हणजे एवढंच आहे खरं. तरी यया मना बाहेरिलीकडे यावयाची साविया सवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे. आणि मग ती प्रक्रिया आली. पुढचा श्लोक, सर्व द्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च मूर्ध्न्याधायात्मना प्राणम आस्थितः योगधारणाम. सर्व द्वार म्हणजे इंद्रिय यांच्यावर संयम करून मन हृदयाकाशामध्ये निरुद्ध करून त्याच ठिकाणी, एकदा हृदय शब्द वापरला आणि एकदा मूर्ध्न्या मूर्ध्नी आधाय असं म्हटलं. मूर्ध्नी म्हणजे हा भाग, आणि योगाच्या परिभाषेमध्ये हृदय म्हणजे देखील हाच मस्तकाचा भाग. कुठेही गोंधळ होऊ नये म्हणून भगवंतांनी अगदी स्पेसिफिक सांगितलं, मनाला या हृदयाच्या भागामध्ये निरुद्ध करून ठेवून आणि त्याच ठिकाणी मूर्ध्नी आधाय आत्मनाहा प्राणम, आपल्या स्वतः सकट प्राणाला देखील याच ठिकाणी ठेवून आस्थितः योगधारणाम, योगधारणा योगाची धारणा करून. धारणा म्हणजे किंचित काळ आपण परमात्मा असा विचार धरून ठेवणं म्हणजे धारणा. धारणा ही धरावी लागते, त्या ठिकाणी मन नाहीसं झाल्यानंतर आणि प्राणांचाही लय झाल्यानंतर जी ब्रह्मभावना निर्माण होते ती धरायला लागते सुरुवातीला, त्याला धारणा असं म्हटलेलं आहे. अगदी किंचित काळ आणि मग नंतर त्या धारणेच्या तुलनेनी अधिक काळ ती टिकायला लागली की त्याला ध्यान असं म्हणतात. या धारणेच्या वेळेलाच मनाचा लय आणि प्राण देखील तिथं लीन होणं हे अपेक्षित आहे. हे दोन्ही लीन झाले की तिथं धारणा धरावी लागते. काही जणांना असं वाटतं की धारणा धरणं हे मनाचं काम आहे, त्यामुळं मन आलंच. तिथं मग जर मन आलंच असं वाटत असेल तर किंचित काळ मन येऊन मनाचा लयच अपेक्षित आहे. मग धारणा कशी धरणार? कारण काही धरून ठेवणं हे मनाचं काम आहे. मग तिथं परत विचार करायचा का? तिथं विचार परत करायचा नाही. आपण परमात्मा या भावनेसकट मनाचा आणि प्राणांचा तिथं लय झाल्यानंतर परमात्माच मी ही धारणा मनाशिवाय टिकून राहते. मनाशिवायच नंतर ध्यान म्हणजे तुलनेने अधिक दीर्घकाळ स्थिती टिकते. आणि समाधीच्या वेळेला तर थेट प्रत्यय येतो, तेव्हा दीर्घकाळ अजून दीर्घकाळ ही स्थिती राहिल्यामुळं देहाचा विसर पडतो आणि परमात्मस्थितीमध्ये तो स्थिर राहतो, मनाखेरीज चित्ताखेरीज बुद्धीखेरीज. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन. ओम हे एकाक्षर ब्रह्म असं ज्याचं वर्णन केलेलं आहे त्या ओंकाराचं तिथं स्मरण करतो. थोडा मनाचा भाग आहे. त्याचं स्मरण करतो किंवा उच्चारण करतो मनातच, तेही माझं स्मरण करतो त्या उच्चाराबरोबर. आणि त्या स्मरणाच्या पाठोपाठ मनाचा आणि प्राणाचा लय घडवतो आणि देहस्थितीतून ब्रह्मस्थितीपर्यंत जातो. या प्रयाति त्यजन देहन, अशा प्रकारे जो निघून जातो देह टाकून, याती स याती परमाम गतिम, तो परम गतीला जाऊन प्राप्त होतो. इथं ध्यानाचं पुढचं वर्णन आलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांच्या अंगानेच थेट आपण ते पाहणार आहोत. तरी मना यया बाहेरिलीकडे यावयाची साविया सवय मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे किजे, याची आता प्रक्रिया सांगतात. तरी हे तरीच घडे, हे तरच घडतं, प्रोव्हायडेड हे घडतं, पण तेव्हाच घडतं. केव्हा? जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती. संयम अखंड संयमानी सर्वद्वारी म्हणजे सर्व इंद्रियांची द्वारं जेव्हा बंद करून टाकतो तेव्हाच हे घडतं. ध्यानाला बसलेला पुरुष हा हाताने काही काम करत नाही, पायाने चालत नाही, सगळी इंद्रिय बंद, डोळे बंद, कान कानावर शब्द ऐकू येईल पण त्या अनुरोधाने विचार उठू देत नाही, कान बंद. सर्व द्वार ही संयमाच्या योगाने जो त्याची दरवाजे बंद करून टाकतो. असं जेव्हा होतं तेव्हा काय होतं? मनाला बाहेर तर पडू देत नाही, कारण आता इंद्रियांचे दरवाजे बंद झाले. काही घडलं अचानक, डोळे उघडून पाहत नाहीये, त्यामुळे मन तिकडे धाडण्याचा प्रश्न येत नाहीये. तरी सहजे मन कोंडले, अशा वेळेला त्याचं मन हे कोंडून राहतं, त्याच्या देहाच्या अंतर्गत मन कोंडून राहतं. ते बाहेर धाडणं तो बंद करतो. प्रत्यक्षत इंद्रियांची द्वारं बंद केल्यानंतर मन देखील अडवतो बाहेर जाताना. साधकांनी हे प्रयत्नपूर्वक करावं. जरी बोलत नसला तरी ध्यानामध्ये एक मित्र भेटला ध्यानामध्ये आणि त्याच्याशी गप्पा मारतो आहे, अशा वेळेला मन हे त्या इंद्रियाचं स्वरूप धरतं आणि बोलायला सुरुवात करतं. ते करू नये. जशी बाकीची इंद्रिय आवरली तसं मन ही आवरावं, कोंडून धरावं. असं जर केलं तर ते हृदयाच्या ठिकाणी म्हणजे या प्रांतामध्ये उगे बसून राहतं. हृदयीची असेल उगले, स्थिर राहतं, गप्प होऊन जातं. जैसे करचरणी मोडिले परिवारू न संडी, ज्याचे हात पाय ज्याला नाहीत असा मनुष्य नाहीत मोडले, पाय काम करत नाहीत, हात काम करत नाहीत असा मनुष्य जसं कुटुंब सोडून घर सोडून बाहेर जाऊ शकत नाही, तशी मनाची स्थिती होते. तैसे चित्त राहिल्या पांडवा, बघा प्राणांचा प्रणवूची करावा. असं चित्त जेव्हा राहतं तेव्हा प्राणांचा प्रणव करावा. प्राणांचा प्रणव म्हणजे हा प्राणाबरोबर उच्चारला जाणारा प्रणव म्हणजे सोहम शब्द. सोहम शब्दातला सकार आणि हकार जर काढले तर प्रणवामध्ये स्पष्टत्वाने ओंकारच आहे. प्राणाबरोबर प्रणव हा सोहम शिवाय करता येत नाही. प्राणाची पूर्ण प्रक्रिया म्हणजे श्वास घेणं आणि श्वास सोडणं. याच्यामध्ये प्रणवाचा ओंकाराचा सहज उच्चार होतो सो आणि हम या शब्दाच्या अनुरोधानी, आणि त्या सोहमचा अर्थ तो परमात्माच मी आहे असा राहतो. म्हणून प्राणाचा प्रणव करत असताना तो परमात्माच मी आहे अशी भावना धरून प्रणवाचा उच्चार, म्हणून सोहम. हा जो प्राणाचा प्रणव राहिलेल्या चित्तानी, म्हणजे आता बाहेर पडत नाहीये अशा चित्तानी प्राणाचा प्रणव करायचा. आता जे चित्त इंद्रियांच्या योगाने विषयांकडे धाव घेताना द्वार अडवल्यामुळं धाव घेऊ शकत नाही आणि त्यामुळं हृदयाच्या ठिकाणी उगेच बसून आहे, थांबलेलं आहे, अशा चित्ताचा आणि प्राणाचा मेळ घालावा आणि प्राणाचा प्रणव करावा आणि पुढे काय करावं, मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनीवरी. अनुवृत्ती पंथ म्हणजे नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत जाण्याचा नाथपंथामध्ये सांगितला जाणारा, क्रमाक्रमानी ऊर्ध्वगामी होत जाणारा, नेणारा असा पंथ. हा अनुवृत्ती पंथ म्हणजे सुषुम्नेचा मार्ग, मध्यमानाडीचा मार्ग. तिथं आल्यानंतर काय करावं, तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे. या आकाशामध्ये म्हणजे या मूर्धाकाशामध्ये तिथं जाऊन तो थांबेल न थांबेल पण थांबवावा थोडा, आणि धारणा बळानी उगे राहिलेलं चित्त ओंकारासकट तो परमात्माच मी या भावनेसकट अनुवृत्ती पंथानी सुषुम्ना नाडीमधून चिदाकाशामध्ये आणावं, आणि चिदाकाशाशी तो समरस होतो न होतो म्हणजे त्याचा लय घडवावा आणि जवळपास घडवावा आणि लगेच बाहेर आणावं, मिळे न मिळे. आणि जेव्हा तो किंचित काळ लय पावतो तेव्हा धरावा धारणा बळे. धारणा बळानी तिथं आपण परमात्मा अशा भावनेनी थांबून राहावं. चित्ताचा आणि प्राणांचा किंचित लय होताना परमात्माच आपण अशी धारणा धरून त्या धारणा बळानी तिथं तो अडवावा किंचित काळ, अति किंचित काळ, मिळे न मिळे. तो काळ किती तेही ते सांगतात, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. ओंकार हा तीन मात्रांनी संपन्न होतो पण ओंकार साडेतीन मात्रांचा आहे. अ उ आणि म या तीन मात्रा आणि अर्धचंद्र आणि बिंब ही अर्धी मात्रा. या अर्ध्या मात्रेचा उच्चार जितका कमी वेळ होतो तितका कमी वेळ. तीन मात्रांचा मात्रांच्या नियमाप्रमाणे योग्य उच्चार केल्यानंतर अर्धबिंबाचा किंचित उच्चार अपेक्षित आहे. हा जो किंचित उच्चार आहे तितका कमी वेळ तिथं धारणाबळाने धरून ठेवावा. समजते मी काय म्हणते ते. तववरी तो समीरू निराळी कीजे स्थिरू, तोपर्यंत तो पवन समीर अंतर पवन मध्यमानाडीतून ऊर्ध्वगामी केलेला इडा आणि पिंगला यांच्या मर्यादाही ओलांडून मग आज्ञाचक्रातून वर ब्रह्मरंध्रापर्यंत नेलेला तो वेगळेपणाने तिथं स्थिर करून ठेवावा, पण किंचित काळ स्थिर करावा याचा अर्थ तो तिथं रोधून धरावा आणि मनही तिथं रोधावं धारणाबळाने, परमात्माच आपण अशा धारणेने, मग लग्नी मग परमात्म्याशी एकरूपता साधते किंचित काळ। जेवी ओंकारू बिंबीच विलसे, ओंकाराचा उच्चार झाल्यानंतर अर्धचंद्र त्याचाही उच्चार होऊन जितका कमी काळ मग अनुस्वाराचा उच्चार होईल, तशा प्रकारे अगदी अल्प काळ हा साधक मनाचा आणि प्राणांचा लय घडलेल्या स्थितीमध्ये परमात्म्याशी लग्न होऊन म्हणजे एकरूपता साधून सुखे नैव थांबून राहतो। मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीच विलसे तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणूपुरे, तसं ओम हे स्मरलं जातं अक्षर आणि त्या ठिकाणीच प्राण देखील लीन होऊन जातात। मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे, मग या प्रणवाच्या शेवटी पूर्ण घन ब्रह्मानंद स्वरूप जसं शिल्लक राहतं त्या परमतत्वाशी एकरूपता साधावी, म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत साता, म्हणून या प्रणवैक नाम जे एकाक्षर ब्रह्म आहे त्याच्या योगाने माझं स्वरूप जो स्मरत राहतो इथं ही जी सोहम साधना आहे ती साधना श्वास घ्यायचा, चिदाकाशामध्ये परमात्म्याशी किंचित काळ एकरूपतेची धारणा धरायची, श्वास सोडायचा शांतपणे, परत श्वास घ्यायचा, परत एकरूपतेची धारणा धरायची। असं करता करता एका श्वासाबरोबर परमात्म धारणे सकट थांबून राहायचं, परमात्म भावाने थांबून राहायचं। इथल्या प्रक्रियेमध्ये एवढं झाल्यानंतर मग चिदाकाशामध्ये आज्ञाचक्राकडे मागून लक्ष देत राहायचं वगैरे असं काही नाही, हे करता करता तो तिथं एकरूपता साधतो, काही श्वासात तो एकरूपता साधतो। याला स्वामी स्वरूपानंद सोहम भजन असं देखील म्हणत होते। ध्यानाला बसलेला असताना दीर्घ काळ बसायचं आहे, काही काळ 10-12 श्वास घ्यायचे आहेत आणि मग ध्यानाला बसायचं आहे आणि मग विचार उठायला लागले तर अलिप्तपणा वगैरे, पण इथं काही थोडा वेळ धारणाबळाने त्याला धरून ठेवायचं। असं धरून ठेवत असताना आपोआप ध्यान विकसित होऊन तो समाधी स्थितीपर्यंत जावा असं वर्णन इथं केलेलं आहे। यापरी त्याजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावणया परवते आणिक पावणे नाही, असं करता करता तो त्या ठिकाणी एकरूपता साधतो। अशी ही ध्यानाची प्रक्रिया इथं आलेली आहे. ही प्रक्रिया आणि मागच्या रविवारी आपण घेतलेली प्रक्रिया याच्यात फरक काही नाहीये. इथंही ज्याला अक्षर असं वेदविद म्हणतात, ज्याच्या ठिकाणी वीतराग झालेले पुरुष एकरूपता साधून प्रवेश करतात, ज्याची ब्रह्मचर्याचं आचरण करणारे असे ज्या पदाला प्राप्त होण्याची आकांक्षा धरतात त्या पदाबद्दल तुला संक्षेपाने सांगतो असं भगवंत म्हणून परत एकदा ध्यानाची प्रक्रिया सांगायला सुरुवात करतायत. तुम्हाला वेळ संपल्यामुळं माझ्या पुढे एक जरा धर्मसंकट असं निर्माण होतं की याचं प्रात्यक्षिक घ्यायचं झालं तर परत पुढच्या रविवारी थोडंसं निरूपण करा, कारण या मनस्थितीत तुम्ही आल्याखेरीज प्रात्यक्षिक करू शकत नाही आणि हे सगळं नीट समजेपर्यंत वेळ संपून जाते, नाही का? पण आपण एक 5-7 मिनिटांमध्ये थोडंसं तरी ते ऐकले ते करून पाहू. संकल्प करू की सर्व द्वारांवर इंद्रियांचा जणू पहारेकरी बसवलेला आहे, म्हणून डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं, प्रत्येक इंद्रियांनी आपलं काम करणं, इंद्रियांची द्वारं लावून घेतलेली आहेत आणि मनाला इंद्रियांच्या मार्फत बाहेर जाऊ दिलं जात नाहीये. असा संकल्प करू हे तरीच घडे, जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती. अर्थात दार उघडं नसल्यामुळं मन कुठूनच बाहेर जाऊ शकत नाही, तरी सहजे मन कोंडले. त्यामुळे त्याला शांत बसण्याखेरीज पर्याय नाही, हृदयीची असेल उगले. उग राहिलेलं आहे हृदयाच्या ठिकाणी. असं स्थिरावलेलं मन अनुवृत्ती पंथानी नाभिस्थानापासून मध्यमेच्या मार्गानी मूर्धनीपर्यंत आणावं. तैसे चित्त राहील या पांडवा प्राणांचा प्रणवूची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनीवरी. या ठिकाणी सो असं म्हणत मनाबरोबर ऊर्ध्वगामी व्हायचं ब्रह्मरंध्रापर्यंत मध्यमेतून. तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे. आपण जेव्हा श्वास थांबून धरू किंचित काळ तेव्हा आपण परमात्मा ही धारणा धरायची. श्वास थांबवलेत मन परमात्मा धारणेमध्ये लीन. लगेच श्वास सोडायचा जव मात्रा त्रव त्रय मावळे अर्धबिंबी अगदी किंचित काळ असे काही श्वास घेत राहायचे. असे 7-8-10 श्वास घेत राहा. असं होण्याची शक्यता आहे की एखादा श्वास तुम्ही घेतल्यानंतर तुमचं सोडणं राहूनच जाईल. त्या धारणेचं ध्यानात रूपांतर होईल. प्राण थांबतील आणि मन ही थांबून जाईल. मनाचा लयच घडेल आणि परमात्मा भाव केवळ शिल्लक राहील. असं झालं तर ठीकच आहे. ज्यांचं असं होणार नाही असं वाटतं त्यांनी 7-8 श्वासांनंतर अनुवृत्ती पंथानी मूर्धनी आकाशामध्ये मन परमात्मा भावनेनी स्थिर करावं. ओम हे स्मरो सरे. काही श्वासानंतर हे ओंकार थांबतील. तेथेची प्राणुपुरे आणि चिदाकाशातच प्राण जाऊन थांबतील. आणि ध्यानाचा आणि कर्माने दीर्घकाळ जर ध्यान तसंच राहिलं तर त्याच्या पुढच्या समाधी सुखाचा तिथं प्रत्यय येईल. यालाच देहभावनेचा त्याग करून जे प्राप्त केलं असताना अनेक प्राप्त करायचं काही राहत नाही अशा परमात्म तत्वाशी मिळून जाणं म्हणतात. या स्थितीबद्दल अजून एक सांगून ठेवतो. या सगळ्या ध्यानाच्या प्रक्रिया आपण अनुग्रहाच्या वेळेला तुम्हाला जे ध्यान सांगितलेलं आहे तर तेच तुमच्याकरता प्रधान ध्यान आहे हे लक्षात ठेवून ऐकायचे आहेत. तेव्हा हे सर्व जरी सांगितलं असलं तरी देखील तुम्हाला रोज जे तास दीड तास ध्यान करायचं आहे ते तेव्हा सांगितलेलं आहे तसंच करायचं आहे. थोडा वेळ तुम्हाला 5-7 मिनिटं आहेत तर थोड्या वेळामध्ये या ध्यानाने खूप समाधान मिळतं. काही काळाने अर्थात चित्त बाहेर पडतं. म्हणून स्वामी स्वरूपानंद देखील त्यांच्याकडे कोणी व्यक्ती आली तर एक 5 मिनिटाकरता जे सोहम भजन करत असत त्यांच्याबरोबर ते या पद्धतीने करत असत. पण जर या पद्धतीने दीर्घ काळ बसायचं असेल एखाद्याला तर अर्थात चित्त काही काळाने फिरायला सुरुवात होऊ शकेल. अशा वेळेला परत हा अभ्यास सगळा रिपीट करायचा. या पद्धतीने ध्यान जर करायचं असेल तर पण म्हणून मी सांगितलं की हे थोडं तारतम्याने तुम्हाला ऐकायला लागेल. कारण या सर्व भगवंतांनी सांगितलेल्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेल्या या प्रक्रियेमध्ये हा साधक इतका प्रगत आहे की काही श्वास घेतल्यानंतर तो तिथं स्थिरच होऊन जातो. परत खूप विचार उठण्याचा त्याला अनुभवच येत नाही. तो त्याच्याशी निमून जातो, एकरूप होऊन जातो असं आहे. ते ज्यांचं झालेलं नाहीये अशा मंडळींनी ही ध्यानाची प्रक्रिया प्रधान म्हणून धरू नये असं मी सांगतो आहे. म्हणून आपण हे सर्व त्या तऱ्हेने ऐकावं, त्या तारतम्याने हे ऐकावं. आणि 5-7 मिनिटं जर बसायचं असेल तर असं बसलं तरी देखील खूप चांगलं फळ मिळतं, जसे आता तुम्ही बसलात. पण हेच बसणं मी तुमचं अर्धा तास लांबवलं की तुम्हाला लगेच अंदाज येईल की थोड्या वेळाने मन बाहेर एखाद वेळेला पडत आहे. असं असल्यामुळं अगदी किंचित थोडा वेळ तुमच्याकडे 5-10 मिनिटाचा आहे अशा वेळेला या प्रकारांनी बसायला हरकत नाही. रोजचं ध्यान गुरुपदिष्ट मार्गाने अनुग्रहाच्या वेळेला सांगितलं तसं झाल्यानंतर मग ही या पद्धतीने तुम्ही करू शकता. एक वेळ मात्र अशी येऊ शकेल अतिशय प्रगत अशा ध्यानाच्या स्थितीमध्ये तुमची देखील, की असं बसल्यानंतर थोड्या श्वासामध्ये तुम्ही पूर्ण परमात्म्याशी तल्लीन झालात, तदाकार झालात आणि मन खालीच आलं नाही, तेव्हा मग ही अधिकृतच पद्धत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे, भगवंतांनी सांगितलेली आहे. पण हे अधिकार परत्वे घ्यावं याकरता मी तुम्हाला हे सर्व सांगतो आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.